मुखं करोति वाचालं पंगुलं घयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदम माधवं परमा